कमी कमी पगारावर चाललो माहिती का, मुंबईला मला जमत होतो म्हणून. म्हणलं चला इथले तर आपल्या घरात बघून स्वतःचा एक असेल. मुंबईत जास्त पगार मिळतो मला, नोकरीच करायची नाही. सर गुड मॉर्निंग, विशाल बात कर रहा हूँ, परांजपे अभिरुचि परिसर डायरी. ओके 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 ठीक है.